सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि थोड्या वेळापूर्वी इकडे आनंद साजरा झालेला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये थोडी का होईना घट झालेली आहे. एकीकडे आनंद, दुसरीकडे दुःख. आयुष्याची चरित होऊन बसली. एका डोळ्यात आसू, दुसऱ्या डोळ्यात हासू. झालं काय, झटपट उदरभरणीची सोय करणारे काही पदार्थ आहेत ज्यांना आपण बेकरी प्रोडक्ट्स असं म्हणतो. शुक्रवार दिनांक 1 म्हणजे आजपासून हे सगळे प्रोडक्ट्स महागणार आहेत. कच्च्या तेलाचा भाव जो आहे तो वाढलेला आहे. जवळजवळ 15-20% वाढ या भावात झालेली आहे. मैद्याच्या भावात सुद्धा वाढ झालेली आहे. आणि या सगळ्यांचा परिणाम नुसत्या पावावरून सांगायचं झालं ना, 24 पावांच्या लादीमागे आता 5 रुपयांची वाढ होणार आहे. बर, असंही काही दिवसांपूर्वी पावाबद्दल बरंच काही काही बोललं जात होतं. सो आता पावा पाव रे बाबा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.